पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 9। तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे याचे अगत्य नाही, कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे। आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानीने सांगत होतो की गेल्या वर्षापासून अकियातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात, आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळ जण कृती करण्यास आवेशाने पुढे आले आहेत। तरी या बाबतीत तुमच्या विषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे, आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी। नाहीतर कदाचित मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खात्रीमुळे आम्ही म्हणत नाही की तुमची फजिता होईल। म्हणून मला हे आवश्यक वाटते की यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी, आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी, म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील। हे लक्षात ठेवा, जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करेल, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करेल। प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे। दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो। तुमच्या जवळ सर्व गोष्टी सदा सर्व पुरवठा राहावा, आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हाला सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे, असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे। तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते। आता जो पेरणाऱ्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो, तो तुमच्यासाठी बीज पुरविल आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल। म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल, व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकार स्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल। कारण या सेवेचे काम केवळ पवित्र जनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही, पण देवाच्या पुष्कळ उपकार स्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते। या सेवेच्या कसोटीमध्ये ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगीकाराबाबत तुमच्या अज्ञानकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात। आणखी ते तुम्हाकरता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात। देवाच्या अवर्णीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो।